दीर्घायुषी कसे व्हाल, भाग 22। सुखी वैवाहिक आयुष्य देतं का दीर्घायुष्य? असं म्हणतात की लग्न, मग ते लव्ह मॅरेज असो की अरेंज, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात। आजकाल व्हॉट्सॲपवर मॅरिड लोकांवर अनेक जोक येतात, पण हिंदीत म्हणतात तसं शादी व लड्डू है, जो खाय व पचताय और जो न खाय वो भी पचताय। यामुळेच तर लग्नाला पवित्र नातं मानलं जातं। आणि असं म्हणतात की एक चांगलं लग्न आणि उत्तम जोडीदार तुम्हाला आयुष्य।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।